हिट्स 93.5 रेड एफएम वर 9:16 मिनिट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत. मॉर्निंग नंबर वन मध्ये आज 30 जून 2016 जून महिन्यातला शेवटला दिवस आणि एकूणच उद्यापासून नवीन महिना सुरू होणार. नवीन तारीख येणार 1 जुलै. 1 जुलै म्हणजे बऱ्याचशा लोकांना आनंदाचा दिवस, कारण पगाराचा दिवस. 1 तारीख मग ती महिन्यातली कुठल्याही महिन्यातली 1 तारीख असो, जून असो, जुलै असो, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, नो प्रॉब्लेम. पण 1 जुलैचं आणखीन एक महत्व आहे. 1 जुलैला आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करतो. या दिनाचं महत्व यंदाच्या वर्षाला आपल्या इकडे जरा जास्तच वाढलेलं आहे, कारण आता मी नुसती बोलायला सुरुवात केली आणि इकडे प्रखरशी सूर्यकिरणं खिडकीतून मध्ये डोकवायला लागलेली आहेत. पावसाळा ऋतू म्हणतोय आपण या ऋतूला, पावसाचा काही पत्ताच नाही बाबा. पर्यावरणाचा समतोल तो कसा राखायचा, लहानपणी परिसर अभ्यासापासून विज्ञानापर्यंत आणि विज्ञानापासून पुढचं मोठं झाल्यानंतरचं सायन्सच्या पुस्तकापर्यंत सगळीकडे पर्यावरणाचा समतोल कसा राखायचा, पर्यावरणाची चक्र, या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला शिकवण दिली गेली होती. आपण फक्त ते एक पुस्तकी ज्ञान म्हणून वाचलं आणि नंतर सोडून दिलं. पर्यावरणाप्रती आपली जी कर्तव्य होती ती आता आपल्याला पूर्ण करायची वेळ आलेली आहे आणि म्हणूनच एक महत्वपूर्ण ऍक्टिव्हिटी उद्याच्याला होणार आहे. शहरातली कितीतरी दिग्गज मंडळी मिळून ही ऍक्टिव्हिटी करतायत आणि काय ती ऍक्टिव्हिटी थोडाच वेळात सांगणार आहे तुम्हाला. मस्त मगन फ्रॉम टू स्टेट्स गाणं येत आहे थोडाच वेळात. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते राहू.